हे एडवेंटिस्ट वर्ल्ड रेडियो, नमस्कार श्रोते हो। श्रोते हो जीवन ज्योति या कार्यक्रमात आपला हार्दिक स्वागत। कार्यक्रमाविषयीचे प्रेम जे आपण पत्राद्वारे SMS द्वारे कळविता त्याबद्दल आम्ही आपले आभारी आहोत।
श्रोते हो, आजच्या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत सुमधुर गीत, बाळ मित्रांसाठी गोष्ट आणि पवित्र शास्त्रावर आधारित संदेश।
आजच्या कार्यक्रमाची सुरुवात करूया या सुमधुर गीताने। या सुमधुर गीतानंतर ऐकवत आहोत एक गोष्ट।
ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली। पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली, पाप ताप संत्रस्त जनाची अविनाशी साऊली, हा केसरशी मज ताराया स्वर्गातून धावली। ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली। हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो माऊली, हृदयी माझ्या पाहिन जिकडे तिकडे हो माऊली, ख्रिस्त ख्रिस्त जय ख्रिस्त ख्रिस्त जय भजनी मती रंगली। ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली, ख्रिस्त गुरु माऊली ग माय माझी, ख्रिस्त गुरु माऊली।
श्रोते हो, आपण ऐकत आहात आमचा जीवन ज्योती हा कार्यक्रम।
पवित्र शास्त्रावर आधारित आजचे प्रवचन।
श्रोते हो, मी पास्टर सचिन गवई तुम्हा प्रत्येकांचे आजच्या आध्यात्मिक सभेमध्ये मनपूर्वक स्वागत करीत आहे। श्रोते हो, जीवनामध्ये जगत असताना दोन मूलभूत सत्य आहेत की जे आम्ही सोडून चालत नाही, विसरून चालत नाही। ते म्हणजे एकतर जन्म आणि दुसरा म्हणजे मृत्यू। ही वास्तविकता आहे की ज्याला आम्ही धरून चालत असतो आणि ज्याविषयी आम्ही खूप खबरदारी बाळगत असतो। परंतु आज आपण अशा प्रकरणाला हाताळणार आहोत की जे महान सत्य आम्हाला प्रकर्षित करते आणि प्रदर्शित करते। ते अशासाठी की आजचा संदेश हा त्यावरतीच आधारलेला आहे। प्रभू जीवनाचा उगम आहे, तो दोन्हींचा आहे, जन्म आणि मृत्यूंचा। या दोन्हीवर केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्ताचा अधिकार आहे। आणि म्हणूनच असं काय झालेलं होतं की ज्यासाठी प्रभू येशू ख्रिस्त रडलात, असं काय झालेलं होतं की ज्याविषयी तो अस्वस्थ झालेला होता। चला तर श्रोते हो, हे जाणून घेण्यासाठी आपण आपले लक्ष आजच्या संदेशावरती केंद्रित करूयात। आणि म्हणूनच आजच्या मननासाठी जो शास्त्रभाग निवडलेला आहे तो आहे योहानकृत शुभवर्तमानाचा 11वा अध्याय 1-16 वचन आणि 42-44 वचन। आणि आजचा संदेश आहे मृत भावाचे प्रकरण। चला तर श्रोते हो आपण आपले पवित्र शास्त्र उघडूयात आणि आजच्या संदेशावरती मनन आणि चिंतन करूयात। योहानकृत शुभवर्तमान 11वा अध्याय बायबलमधील सर्वात मोठ्या हताश प्रकरणापैकी एक वर्णन करतो। जो कोणी लाजराच्या मृत्यूकडे पाहत असेल तो असा निष्कर्ष काढेल की तो मेला आहे आणि कोणतीही आशा नाही। तरीही निरपेक्ष हताश असतानाही प्रभू येशू ख्रिस्त कोणत्याही परिस्थितीत पाऊल ठेवण्याची आणि त्या परिस्थितीचे आशीर्वादाच्या वेळेत रूपांतर करण्याची शक्ती प्रदर्शित करतो। यात हताश वाटणाऱ्या परिस्थितीचाही समावेश होतो। पहिला मुद्दा आहे असुरक्षित समस्या, रोगाची समस्या। येशूला कळते की त्याचा मित्र लाजर आजारी आहे। याचा अर्थ लाजर हा कमकुवत, रोगट, शक्तीचा अभाव होता। लाजरच्या बहिणी मरिया आणि मार्था यांना त्याच्या भावाची काळजी वाटते, म्हणून त्यांनी लाजरला बरे करण्यासाठी येशूला संदेश पाठवला। त्यांनी परमेश्वराकडे कसे पाहिले याबद्दल यांची विनंती बरेच काही सांगते। त्यांनी त्याची करुणा ओळखली। त्यांचा असा विश्वास होता की त्याला त्याच्या कुटुंबाची काळजी आहे आणि त्याला लाजरची काळजी आहे, त्यामुळे त्याच्या गरजेच्या वेळी तो येईल आणि त्यांना मदत करेल असा निष्कर्ष काढणे तर्कसंगत होते। त्यांनी त्याची ओळख देखील ओळखली। 27व्या वचनात मार्थाने घोषित केले की तिचा विश्वास आहे की येशू हा देवाचा पुत्र आहे। या बहिणींची कदाचित येशूला इतरांना बरे करताना पाहिले असेल। आता ते त्यांच्याकडे आणि देवाच्या पुत्राकडे येऊन त्याच्या भावाला बरे करण्यासाठी पाहतात। मेरी आणि मार्था यांनी केलेली विनंती आमच्याशीही बोलते। त्यांची विनंती आम्हाला आठवण करून देते की कोणत्याही संकटाच्या वेळी येशू ख्रिस्त हा पहिला उपाय आहे। जेव्हा जीवनात अडचणी येतात तेव्हा आपल्याला आवश्यक असलेल्या मदतीसाठी आपण त्याच्याकडे वळले पाहिजे। जेव्हा आपण करतो तेव्हा आपण त्याच्यावर विश्वास ठेवला पाहिजे की आपण त्याला जे करण्यास सांगतो ते करण्यास तो सक्षम असेल। बायबल हेच शिकवते। आणि सर्व काही जे काही तुम्ही प्रार्थनेत विश्वासाने मागाल ते तुम्हाला मिळेल। मत्तयकृत शुभवर्तमान याचा 21वा अध्याय आणि 22वा वचन। त्यानंतरचा मुद्दा आहे विलंबनाची समस्या। जेव्हा येशूने त्यांची तातडीची विनंती ऐकली तेव्हा तो आश्चर्यकारकपणे प्रक्रिया देतो। लाजरला जाण्यासाठी पुढून 5 मैल चालण्याऐवजी येशू तेथे आहे, म्हणजेच काय की जेथे आहे तेथे आणखीन 2 दिवस थांबतो। आणि वचन 4 शिष्यांना सांगतो की सामान्य परिस्थिती लाजर बरा होईल, परंतु तो असेही सूचित करतो की या सामान्य परिस्थिती नाही। तो वचन 4 सूचित करतो की लाजर मरेल आणि नेमके तसेच घडले। वचन 11-14 येशू लाजरला बरे करू शकला असता का? अर्थात तो असू शकतो, तो तेथे होता जेथे तो शब्द बोलू शकला असता आणि लाजर पूर्णपणे बरा झाला असता, पण त्याने तसे केले नाही। येशू तेथे होता, तेथेच राहिला आणि त्याने लाजरला बरे केले नाही, कारण लाजरने मरावे अशी त्याची इच्छा होती का? लाजरचा मृत्यू होईपर्यंत त्याने वाट पाहिली, कारण लाजरच्या पुनरुत्थानातून देवाला अधिक गौरव प्राप्त होईल की तो त्यांच्यापासून बरा होईल। प्रभूने त्याच्या विलंबनाची कारणे काही असली तरी मेरी आणि मार्थाला लाजरचा नाश आणि मृत्यू पाहण्यास भाग पाडले गेले। त्याचे शरीर धुण्यास, दफनासाठी तयार करण्यास आणि थडग्यात ठेवण्यासाठी भाग पाडले गेले। त्यांना वेदना, हृदयाचा विकार, दुःख आणि शंका अनुभवण्यास भाग पाडले गेले। त्यांना एक अशक्य परिस्थितीत भाग पाडले गेले। दैवी शांतीच्या काळात आपल्याला काय लक्षात ठेवले पाहिजे आहे ते येथे आहे। भगिनी आणि शिष्य जे पाहू शकत नव्हते ते प्रभू पाहू शकत होता। तो क्षणाच्या संकटाच्या पलीकडे संकटातून देवाला मिळणारा गौरव पाहण्यास सक्षम होतात। वेदना, समस्या आणि दबाव त्यांच्या दुसऱ्या बाजूला काय आहे हे त्याला माहिती होते। संकट शिगेला पोचण्याआधीच त्याचा अथवा त्याला परिणाम माहिती होता। आपल्या परिस्थितीबद्दल देवाला आपल्यापेक्षा जास्त माहिती आहे. याचे उदाहरण आपण बघणार आहोत. परमेश्वराचे डोळे सर्वत्र आहेत, तो वाईट आणि चांगले पाहतो. कोणताही प्राणी नाही जो त्याच्या दृष्टीस प्रकट होत नाही, परंतु त्यांच्याशी आपल्याला करायचं आहे. त्यांच्यासाठी सर्व गोष्टी उघड्या आणि घडलेल्या आहेत. इब्रिकलास पत्र याचा 4:13, तो काय करत आहे, हे तो का करत आहे, हे आपण समजू शकलो नसलो तरीही त्याच्यावर विश्वास ठेवायला शिकणे हे आपले कर्तव्य आहे. आपले संकट जन्माला येण्यापूर्वीच आपल्या संकटाचा परिणाम परमेश्वराला माहिती असतो. प्रभूवर वाट पाहणाऱ्या संदर्भात आपले एकमेव कर्तव्य आहे ते म्हणजे मार्कुस शुभवर्तमानाचा 11:22 मध्ये येशूच्या शब्दात सारांशित केले आहे. जेव्हा त्याने म्हटले देवावर विश्वास ठेवा, योहानकृत शुभवर्तमानाचा 14:1 त्याने हे असे म्हटले आहे, तुमचे हृदय अस्वस्थ होऊ देऊ नका. तुम्ही देवावर विश्वास ठेवा, माझ्यावर देखील विश्वास ठेवा. स्तोत्रकर्त्याने स्तोत्र याचा 62:8 म्हटले आहे, त्याच्यावर नेहमी विश्वास ठेवा. लोकांनो, तुमची अंतकरणे त्याच्यासमोर ओता. देव आमच्यासाठी आश्रय आहे. त्याच्या विनंत्यांना उत्तर मिळाले नाही आणि ते पराभूत, निराश आणि व्यथित झाले. जेव्हा ते येशूशी समोरासमोर बोलले तेव्हा त्या दोघांनी त्याच्या मनाला त्रास देणारी समस्या मांडली. जेव्हा ते म्हणाले प्रभू तुम्ही येथे असता तर माझा भाऊ मेला नसता, तेव्हा ते फक्त विचारत होते तू का आला नाहीस, आम्हाला वाटते की तू आमच्यावर प्रेम करतोस. जेव्हा आम्हाला तुझी सर्वात जास्त गरज होती तेव्हा तू कोठे होता. त्यांना काय वाटले ते मला थोडं कळालं नाही का. जेव्हा परमेश्वर आपल्या मार्गाने आपल्या काळात काही करत नाही तेव्हा निराशा होणे आणि निराश होणे सोपे आहे. बरेच विश्वासणारे इथेच लढाई हरतात. जेव्हा ते म्हणतात तसे करत नाही तेव्हा ते देवावर रागावतील आणि ते त्याच्या बरोबर बाहेर पडतील. काही जण त्याला सोडून देतील. जेव्हा लोक देवाचा त्याग करतात तेव्हा ते सहसा त्याच्या सर्वात मोठ्या चमत्कारांना मुकतात. सोडणे नेहमीच खूप लवकर असते. आणि त्यानंतरचा मुद्दा आहे अकल्पनीय वचने. जेव्हा येशू बेथानीला येतो तेव्हा ते अत्यंत निराशेच्या दृश्याकडे येतो. लाजरच्या मृत्यूमुळे समाज शोक करत असल्याचे त्याला दिसते. त्याला दोन अतिशय तुटलेल्या मनाच्या बहिणी दिसतात. त्याला एक हताश केस आढळते जे बहुतेक समाजात येशू सांत्वन आशा आणि आशीर्वादाच्या शब्दासह त्या दुःखद दृश्यात जातो. तो त्या दुर्गम समस्यांच्या ठिकाणी प्रवेश करतो आणि त्यांना काही अकल्पनीय आश्वासने देतो. त्याच्या विश्वासाचा अथवा त्याच्या वचनांचा क्षणभर विचार करूया. मृत्यूबद्दल वचने होती. मार्था येशूला भेटते आणि त्याला सांगते की तिचा भाऊ पुन्हा उठेल. ती म्हणते की तिला विश्वास आहे की तो पुन्हा उठेल, पुनरुत्थान होईल, जिवंत होईल. त्यानंतर येशू तिला नवीन करारातील सर्वात मोठे वचन देतो. तो मुळात तिला म्हणतो लाजरच्या पुनरुत्थानासाठी भविष्यातील घटना येईपर्यंत थांबावे लागणार नाही. मी पुनरुत्थान आणि जीवन आहे. येशू तिला सांगतो की तो पुनरुत्थान आहे आणि विश्वासाच्या नातेसंबंधात त्याला जाणून घेण्याचे एखाद्या व्यक्तीला मृत्यू पराजय जीवन देणारी शक्ती समोरासमोर येतील. ते सुटकेबद्दल वचन होते. येशू मार्थाला वचन देतो की येशूवर खरा विश्वास ठेवणारा प्रत्येक व्यक्ती कधीही मृत्यू अनुभवणार नाही. तो त्याच्या लोकांना मृत्यूच्या अनुभवातून पूर्णपणे सोडवण्याचे वचन देतो. याचा अर्थ असा नाही की विश्वासणारे त्याचे नश्वर शरीर ठेवत नाहीत, कारण ते करतात. याचा अर्थ असा आहे की बायबलमध्ये दुसरा मृत्यू प्रगटीकरण याचा 20:11-15 आणि रोमकरास पत्र याचा 6:23 याचा अर्थ असा आहे की जेव्हा विश्वासणारे त्यांचे नश्वर शरीर ठेवतात तेव्हा ते दुःख आणि दुःखाचे जग सोडून शांती, प्रेम, आनंदाच्या नवीन देशात जातात आणि तेथे ते देवाच्या उपस्थितीत प्रवेश करतात. दुसरे करिंथ याचा 5:1-8 अवलंबित्वाबद्दल वचने होती. येशूने मार्थाला आपल्या शब्द बंद करतात. तो तिला एक अतिशय महत्वाचा प्रश्न विचारतो, तुला यावर विश्वास आहे का? दुसऱ्या शब्दात मार्था, तुझा माझ्यावरती विश्वास आहे का की मी काय करू शकतो? मार्था, तू माझ्यावर प्रत्येक गोष्टीवर विश्वास ठेवतेस, अगदी तुझ्या आत्म्याने. येशू मार्थाला सांगत आहे की त्याच्यावर विश्वास असलेल्या आणि विश्वास ठेवणाऱ्याला या जीवनात आणि भविष्यातही महान गोष्टी पाहणे आणि अनुभवणे असे समजते. प्रभू नेहमीच आपल्या हताश प्रकरणामध्ये जाण्यास आणि त्यांच्या वचनाद्वारे आपल्याला आशा देण्यास सक्षम केले आहे. येथे मार्थाला दिलेली वचने मृत्यूच्या हताश प्रकरणाशी निगडीत आहेत आणि ते प्रभूला ओळखणाऱ्या सर्व आशा देतात. कृतज्ञपूर्वक परमेश्वराची वचने केवळ मृत्यूच्या क्षेत्रापुरती मर्यादित नाहीत, त्याची अनुभवणे त्या वचनांचा आणि अभिवचने पूर्ण जीवनाचा समावेश करतात आणि आपल्याला कशाशीही आणि कशाचाही सामना करावा लागतो याची पर्वा न करता आपल्याला आशा देतो. आपल्या हताश प्रकरणासाठी त्याच्या काही मौल्यवान वचनांकडे लक्ष द्या. तारणाविषयी वचने आहेत. योहानकृत शुभोत्तमाचा 3:16 पापाबद्दल वचने आहेत. स्तोत्रसहिता 103:12 भविष्याविषयी काही वचने आहेत. प्रगटीकरण याचा 21:4 संकटाबद्दल आश्वासने आहेत. फिलिपेकरास पत्र याचा 4:7-7 एकाकीपणाबद्दल वचन आहेत. इब्रिकरास पत्र याचा 13:5 शांततेबद्दल वचने आहेत. योहानकृत शुभोत्तमाचा 14:27 गरजांबद्दल आश्वासने आहेत. मत्तयकृत शुभोत्तमाचा 6:25-33 प्रार्थनेबद्दल वचने आहेत. यिर्मयाचा 33:3 आपल्या जीवनातील प्रत्येक कल्पनीय क्षेत्राशी संबंधित हजारो वचने आहेत. सर्व काही देवाला वचने आहेत. देव करण्यास सक्षम आहे. तो तुम्हाला दिलेल्या वचनाचा आदर करेल आणि तो जे करील असे तो म्हणतो तसे करण्यास तो कधीही चुकणार नाही. तोच आपला देव आहे आणि तो त्याच्या लोकांना त्याची हमी देतो. आज हा प्रश्न आहे, तुम्ही त्याला ओळखता का? जर तुम्ही त्याच्या कृपेने वाचलात, म्हणजेच जर तुम्हाला तुमच्या पापाबद्दल दोषी ठरविले गेले असेल आणि तुम्ही पश्चाताप आणि विश्वासाने येशूकडे वळला असाल, असा विश्वास ठेवून की तो तुमच्या पापासाठी मरण पावला, तो पुरला गेला आणि तिसऱ्या दिवशी पुन्हा उठला, तर तुमचे तारण झाले आहे आणि तुमची वचने देवाचा अनुभव आहे. जर तुम्ही सुवार्तेवर विश्वास ठेवला नसेल तर खरोखरच एक वचन आहे ज्यावर तुम्ही दावा करू शकता. ते असे आहे, पिता मला जे देतो ते सर्व माझ्याकडे येईल आणि जो माझ्याकडे येईल त्याला मी कोणत्याही परिस्थितीत घालवणार नाही. योहानकृत शुभोत्तमाचा 6:37 आणि ह्या हताश आणि निराश परिस्थितीमध्ये प्रभू येशू ख्रिस्त त्या ठिकाणी गेलात आणि सर्व प्रकरण त्याने अगदी बदलून टाकलेलं आहे. मग आमची गरज काय आहे त्याला दुजोरा देण्याच्यासाठी? आम्हाला असं काय करायचं आहे की ज्या करवी आमचा विश्वास परमेश्वरावरती, प्रभू येशू ख्रिस्तावरती, पवित्र आत्म्यावरती अधिकाधिक वाढावा. तोच आहे आणि येशू तेच करतो. तो निराशाजनक परिस्थितीत जातो आणि तो आशा आणतो. आजही तो तेच करत आहे. मी काही लोकांशी बोललो आहे, ते हताश प्रकरणे पाहत आहेत. जे शारीरिक आजार असू शकतात ज्याने तुम्हाला भीती वाटत असेल, तुम्ही हरवले आहात हे तुम्हाला माहिती आहे आणि तुम्ही त्या परिस्थितीत मरून नरकात जाऊ शकत इच्छित नाही. ती हरवलेली मुले किंवा इतर कुटुंब असू शकतात आणि तुम्हाला त्यांच्या तारणाची भीती वाटेल. ही काही आर्थिक गरज असू शकते जी पूर्ण होत नाही. हे विश्वासघात आणि तुटलेल्या हृदयाचे दुःख असू शकते. ती हजार भिन्न गोष्टींपैकी एक असू शकते. परंतु ते काहीही असो, आम्ही ज्याची सेवा करतो तो परमेश्वर आज तुमची निराशाजनक परिस्थिती हाताळण्यास सक्षम आहे आणि म्हणून तो म्हणतो की आजच तुम्ही माझ्याकडे यात. आणि जो त्याच्याकडे येतो त्या प्रत्येकांना तो आश्वासन देतो. ज्या प्रकारे मार्था आणि मरिया यांना अभिवचन दिलं तशाच प्रकारचं अभिवचन तो आज आम्हा प्रत्येकांना देत आहे. आणि हे समजण्यासाठी देवबाप आपल्याला सहाय्य आणि मार्गदर्शन करो. आपण प्रार्थना करू. पवित्र प्रभू, तू स्पष्टपणे म्हटलेलं आहे, तुझ्या मुखातले हे शब्द आहे की पुनरुत्थान आणि जीवन मीच आहे. परमेश्वर पित्यात आमचा दावा त्या पुनरुत्थानावरती आहे, आमचा विश्वास त्या पुनरुत्थानावरती आहे, कारण की तू तुझ्या राज्यानिशी जेव्हा वैभवाने परत येशील दुसऱ्यांदा, तर तेव्हा आम्ही तुला अक्षरशः आमच्या डोळ्यांनी बघणार आहोत, हा आमचा विश्वास आहे, आणि ह्या विश्वासाला तू अधिक घट्ट आणि मजबूत तू कर, आणि तू येईपर्यंत आम्हाला तुझ्या विश्वासात स्थिर आणि गंभीर असं तू बनव. उपकार मानतो प्रभू, तू आमची प्रार्थना ऐकली, ही नम्र प्रार्थना आमचा उद्धारक प्रभू येशू ख्रिस्त याच्या नावात केलीत म्हणून तू ऐक, आमेन.
विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग. अजूनी मन हे शुद्ध न झाले, अजूनी मन हे शुद्ध न झाले, दिसता ती बहुडाग, विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग. फारच श्रम तो मन आवरी तो परिडस तो वाधनार, फारच श्रम तो मन आवरी तो परिडस तो वाधनार, अंतरी तळमळ जीवा घाबर तो होता प्रभूचा राग, होता प्रभूचा राग, विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग. मनाविण लाभे कैसा स्वर्ग सुखाचा मार्ग, शुद्ध मनाविण लाभे कैसा स्वर्ग सुखाचा मार्ग, मंजुळवाणी प्रभुची बोले शांत करी तुमाग, शांत करी तू माग, प्रभुवीण कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग. अजूनी मन हे शुद्ध न झाले, अजूनी मन हे शुद्ध न झाले, दिसता ती बहुडाग, विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग, विझवील कोण मनाची आग. रंग बाप शब्द दीन तुझा प्रेमाचे व्यंजन तुझा प्रेमाचे व्यंजन माय बाप शब्द दीन तुझा प्रेमाचे व्यंजन तुझा प्रेमाचे व्यंजन नाही शब्दाधीन नाही नाही कोण त्या उपाई नाही शब्दाधीन नाही नाही कोण त्या उपाई अनिर्वाच तुझी प्रीती कळे येताना प्रतीती अनिर्वाच तुझी प्रीती कळे येताना प्रतीती कळे येताना प्रतीती माय बाप शब्द देन तुझा
श्रोता हो आपणाला ह्या प्रवचनाद्वारे लाभ झाला असेल असा आमचा विश्वास आहे. तेव्हा आपले अभिप्राय आम्हाला पत्राद्वारे SMS द्वारे जरूर कळवा.
आमचा पत्ता लिहून घ्या. ॲडव्हेंटिस्ट वर्ल्ड रेडिओ, जीवन ज्योती, पोस्ट बॉक्स 1446, पुणे 411037, महाराष्ट्र, इंडिया. मोबाईल क्रमांक 8010047865 व ईमेल ID घ्या MARATHIRSAMC@SUDAVENTIST.org. तसेच आम्ही आपल्या शंकेचे समाधान करण्याचा पूर्ण प्रयत्न करू. शिवाय आपल्या समस्या असतील, प्रार्थनेची गरज असेल, तर आम्हाला पत्राद्वारे अथवा SMS द्वारे किंवा व्हॉट्सअपद्वारे कळवा. आम्ही तुमच्यासाठी प्रार्थना करीत आहोत.
तर मंडळी, पुन्हा आपली भेट ह्याच वेळी ह्याच मीटर बँडवर. तोवर नमस्कार.